बाल भक्ता लागे तुझी आसरा तुझी आसरा पालीचा पालका गौरीचा बालका बल्लारेश्वरा जय देव जय देव
बाल भक्ता लागे तुझी आसरा पालीचा पालका गौरीचा बालका बल्लारेश्वरा जय देव जय देव
सभा मंडपात भव्य गाभारा मुषकाच्या हाती मोदक हारा धुंडा धुंडी विनायक नामक अवतारा
पालीचा पालका गौरीचा बालका बल्लारेश्वरा जय देव जय देव
दावी सोंड दोनी लोचनी हिरे बसले सिंहासनी रूप साजिरे भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा
पालीचा पालका गौरीचा बालका बल्लारेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता लागे तुझी आसरा पालीचा पालका गौरीचा बालका बल्ला